आकाशवाणी मुंबई, मी उमेश घरसासी
आणि मी श्रद्धा मुखेडकर
प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातल्या 11 मतदारसंघांमध्ये प्राथमिक आकडेवारीनुसार 52.5% मतदान. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना निवडणुकीनंतर 4,000 कोटी रुपये देण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं आश्वासन. सत्तेत आल्यावर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं काँग्रेसचं आश्वासन. मुंबईसह आसपासच्या परिसरात पावसाची हजेरी. वाहतूक व्यवस्थेवर परिणाम. होर्डिंग पडल्यानं 7 जण जखमी. आणि येत्या रविवारपर्यंत नैऋत्य मोसमी पाऊस अंदमानमध्ये दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज.
राज्यातल्या पुणे, शिरूर, मावळ, अहमदनगर, शिर्डी, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद आणि बीड या 11 मतदारसंघात 52.5% मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. सर्वाधिक सुमारे 60%हून अधिक मतदानांची नोंद नंदुरबारमध्ये झाली. सर्वात कमी सुमारे 44% मतदान शिरूरमध्ये झालं. पुण्यात सुमारे 45% तर मावळमध्ये 46% मतदानाची नोंद झाली. मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी याप्रमाणे आहे. जळगाव सुमारे 52%, रावेर 55.36%, जालना सुमारे 59%, औरंगाबाद 54%हून अधिक, अहमदनगर 53.27%, शिर्डी 55.27%, तर बीड 58.21%.
चौथ्या टप्प्यात आज राज्यातल्या 298 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं. या टप्प्यात रिंगणात असलेल्या महत्वाच्या उमेदवारांमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्य सरकारमधले मंत्री संदीपान भुमरे, पंकजा मुंडे, चंद्रकांत खैरे, मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर, वसंत मोरे यांच्यासह विद्यमान खासदार हिना गावित, रक्षा खडसे, इम्तियाज जलील, अमोल कोल्हे, श्रीरंग बारणे, सुजय विखे पाटील, सदाशिव लोखंडे यांच्यासारखे अनेक उमेदवार रिंगणात होते.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज पुणे, शिरूर आणि मावळ मतदारसंघात मतदान पार पडलं. तिन्ही मतदारसंघात मतदान केंद्रावर विविध उपक्रम राबवण्यात आले होते. पुण्यातल्या गृहनिर्माण संकुलामध्ये यंदा प्रथमच 35 मतदान केंद्र उभारली होती. या केंद्रांना मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. पुणे मतदारसंघातल्या 5 मतदान केंद्र संचलित करण्याची जबाबदारी महिला, युवक आणि दिव्यांग कर्मचारी अधिकाऱ्यांना दिली गेली होती. तर काही मतदान केंद्रांवर पुण्यातल्या विशिष्टपूर्ण गोष्टींची माहिती सादर केली गेली. शिरूर लोकसभा मतदारसंघात घोडेगाव जुन्नर परिसरातल्या आदिवासी पट्ट्यात मतदारांनी उत्साहाने मतदान केलं. जुन्नर शहरातल्या नगर परिषद शाळा क्रमांक 1 वरल्या मतदान केंद्राची जबाबदारी महिलांनी सांभाळली. मावळ मतदारसंघात सकाळच्या सत्रात 8 केंद्रांवर मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे मतदान थांबवण्यात आलं होतं. बिघाड दुरुस्त झाल्यावर मतदान पुन्हा सुरळीत झालं.
जालना लोकसभा मतदारसंघात सकाळी मतदानाच्या सुरुवातीलाच मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे प्रकार घडले. मात्र निवडणूक आयोगानं तात्काळ मतदान यंत्र बदलून दिल्यानं मतदानात कोणताही व्यत्यय आला नाही. प्रशासकीय पातळीवर निवडणूक विभागाला द्याव्या लागणाऱ्या अहवालांसह वेबकास्टिंगमध्ये जालना लोकसभा मतदारसंघ निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात पहिल्या क्रमांकावर आहे असं उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हादगल यांनी सांगितलं.
बारामती मतदारसंघातली मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या गोदामातली सीसीटीव्ही प्रणाली बंद पडल्याची तक्रार महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रतिनिधीने केल्यानंतर संबंधित जागेची तपासणी करण्यात आली. इलेक्ट्रिशियनच्या कामादरम्यान एका सीसीटीव्हीची वायर निघाली होती, परंतु संबंधित वेळेतलं छायाचित्रीकरण उपलब्ध असून दुरुस्ती करण्यात आली असल्याची माहिती बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली. या प्रकरणी हलगर्जी झालेली नाही, सर्व डेटा सुरक्षित आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.
राज्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 4,000 कोटींची भावांतर योजना आणली असून निवडणुका संपल्या की शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 4,000 कोटी रुपये टाकले जाणार असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. भाजपचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ त्यांनी आज धुळे मतदारसंघात सभा घेतली. भारताला जगातली तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनवून देशाला एक सक्षम, बळकट, विकसित राष्ट्र बनवणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे देशाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम नसून देशाला सुरक्षित ठेवू शकणार नाहीत असं शहा यांनी म्हटलं आहे. अमित शहा यांनी पालघर जिल्ह्यात वसईमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत सौरा यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीकडे कोणताही अजेंडा नसल्याची टीका शहा यांनी केली. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी देशाच्या विकासाला तीनपट वेगानं पुढे नेण्यासाठी आणि भारताला जगातली तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी ही निवडणूक असल्याचं त्यांनी म्हटलं. मोदींनी देशाला सुरक्षित केलं असून दहशतवाद संपवला असल्याचंही त्यांनी सांगितलं.
राज्यात चारही टप्प्यात झालेलं मतदान महायुतीला अनुकूल असून महायुतीला चांगलं यश मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मुंबईत बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. खडकवासला विधानसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना फार मोठी आघाडी मिळेल असंही तटकरे यांनी म्हटलं आहे. महायुती म्हणून राज्यात आपण सर्वाधिक जागा जिंकणार आहोत असंही सुनील तटकरे यांनी सांगितलं.
सध्याच्या सरकारनं उद्योगस्नेही धोरणाचा अवलंब करत तातडीनं निर्णय घेतले असल्याचं राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. सध्याच्या सरकारच्या काळात नाशिकमध्ये 1494 तर राज्यात एकूण 35,000 इतके उद्योग वाढले असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र व्यापार आणि उद्योग मंडळाच्या संवाद बैठकीत ते आज बोलत होते. व्यापारी आणि उद्योजकांच्या पाठीशी राहिल्यास राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळते आणि रोजगारही वाढतो. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकार एक्शन मोडवर काम करत आहे असंही सावंत म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवसेना महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी आज दादरच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मनसे नेत्या शालिनी ठाकरे आणि शिवसेना मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
इंडिया आघाडीचं सरकार येताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला जाईल असं वचन काँग्रेसनं दिलं आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 11 जुलै 2014 मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडे अहवाल सादर केला होता. या अहवालावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 10 वर्ष उलटूनही काही निर्णय घेतला नाही असा आरोप जयराम रमेश यांनी समाजमाध्यमांवर केला. मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना तामिळ संस्कृत कन्नड तेलुगू मल्याळम आणि ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता अशी आठवणही त्यांनी करून दिली.
प्रधानमंत्री आपल्या भाषणातून धार्मिक विभाजनाची भाषा करता आहेत, ही भाषा प्रधानमंत्र्यांना शोभत नाही अशी टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली. मुंबईत टिळक भवन इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. मोदी सरकारच्या कारभाराला जनता कंटाळली असून देशभर भाजपा विरोधी लाट आहे. या निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव होणार असून इंडिया आघाडीचं सरकार येणार असल्याचा विश्वासही चेन्नीथला यांनी व्यक्त केलाय. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना 75 उलटल्याचं कारण दाखवून राजकारणातून बाजूला केलं गेलं. आता नरेंद्र मोदी 75 वर्षाचे झाल्यावर अमित शहा यांना प्रधानमंत्री करणार का असा प्रश्नही त्यांनी विचारला. दरम्यान 17 मे रोजी मुंबईत इंडिया आघाडीची सभा होणार आहे. या सभेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल उपस्थित राहतील. तसंच 18 मे रोजी इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होईल असंही रमेश चेन्नीथला यांनी सांगितलं.
श्रोते हो, लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी 7:15 ते 7:30 वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे 12वीचे निकाल आज जाहीर झाले. या परीक्षेला बसलेले 87.98% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण होण्याचं प्रमाण गेल्या वर्षापेक्षा 65% वाढल्याचं सीबीएसईनं सांगितलं आहे. 24,000 विद्यार्थ्यांनी 96% जास्त तर 1,16,000 विद्यार्थ्यांनी 90% जास्त गुण मिळवले आहेत.
गडचिरोलीमधल्या भामरागड तालुक्यातल्या कतरंगट्टा जंगलात C-60 पथकाच्या जवानाबरोबर झालेल्या चकमकीत आज 3 नक्षलवादी ठार झाले. यात 2 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून 3 स्वयंचलित शस्त्रे एक AK-47, एक कार्बाईन आणि एक रायफल असा शस्त्रसाठा आणि नक्षली साहित्य जप्त केलं.
भारतीय तटरक्षक दलानं काल मुंबईच्या किनाऱ्यावर अवैधरित्या डिझेलची वाहतूक करणारी एक मासेमारी नौका पकडली. या कारवाईत सुमारे 30,000 लिटर डिझेल, 2,25,000 रुपये रोख आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. तसंच नौकेवरच्या 4 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
राज्यात आजही अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली. मे महिन्यातल्या उन्हाच्या तडाख्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना आज दुपारी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे उकाड्यापासून सुटका मिळाली. घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपाजवळ होर्डिंग कोसळल्यानं 35 लोक किरकोळ जखमी झाले. जखमींमधल्या एका महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल केलं आहे. वडाळ्यात स्टील पार्किंग कोसळल्यानं 8 ते 10 गाड्यांचं नुकसान झालं असून एक व्यक्ती गाडीमध्ये अडकली आहे. त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. कल्याण, ठाकुरली, दिवा, बदलापूर, नवी मुंबई शहरातही पावसानं हजेरी लावली. बदलापूरमध्ये काही ठिकाणी गारा पडल्या. मात्र अचानक वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरच्या उपनगरीय रेल्वेगाड्या उशिरानं धावत आहेत. या वाऱ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाजवळच्या मेट्रो स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये कापड अडकल्यानं मेट्रो सेवाही विस्कळीत झाली. धुळीच्या वादळामुळे दृश्यमानता कमी झाल्याच्या कारणावरून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानांची वाहतूक काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. पालघर जिल्ह्यात जव्हार परिसरात दुपारी मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे जिल्ह्याच्या पूर्व भागातल्या भात शेतीचं नुकसान झालं आहे. रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी संध्याकाळी धुळीच्या वादळासह पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या रोडावली. सातारा शहर आणि जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पाऊस पडला.
येत्या रविवारपर्यंत नैऋत्य मौसमी पाऊस दक्षिण अंदमानमध्ये दाखल होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दक्षिण अंदमानसह बंगालच्या उपसागराचा आग्नेय भाग आणि निकोबार बेटांच्या काही भागात 19 मेच्या सुमाराला मान्सून दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी येत्या 1-2 दिवसात उष्णतेची लाट होण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे.
दिवसाच्या सुरुवातीला मोठी घसरण नोंदवलेल्या देशातल्या शेअर बाजारांनी दुपारनंतर तेजी नोंदवली. सेन्सेक्सच्या आजच्या किमान आणि कमाल पातळीत सुमारे 1,000 अंकांचा फरक होता. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 112 अंकांची वाढ झाली आणि तो 72,776 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 49 अंकांची वाढ नोंदवत 22,104 अंकांवर स्थिरावला.
भारताची सृष्टी खंडागळे आशियाई ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. हाँगकाँग इथं काल झालेल्या 6व्या आशियाई ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या वैयक्तिक वयोगटात तिनं रौप्य पदक जिंकलं. महिलांच्या वैयक्तिक वयोगट स्पर्धेत खेळल्यानं आगामी पॅरिस ऑलिम्पिकसाठी ती पात्र ठरू शकली नाही. या स्पर्धेत कझाकिस्तानच्या डोल्गो पुलावनं सुवर्णपदक तर हाँगकाँगच्या एस हांग यानं कांस्यपदक पटकावलं.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी ऑपरेशन ऑल आउट अंतर्गत 20 तळीपार गुंडांना अटक केली असून शस्त्र, अवैध दारूसह 3,34,460 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकारातील KP2 हा नवीन उपप्रकार आढळून येत असून या उपप्रकाराचे राज्यात आतापर्यंत 91 रुग्ण आढळले आहेत. यातील सर्वाधिक 51 पुण्यातील आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातल्या 11 मतदारसंघांमध्ये प्राथमिक आकडेवारीनुसार 52.5% मतदान. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना निवडणुकीनंतर 4,000 कोटी रुपये देण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आश्वासन. सत्तेत आल्यावर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं काँग्रेसचं आश्वासन. मुंबईसह आसपासच्या परिसरात पावसाची हजेरी, वाहतूक व्यवस्थेवर परिणाम, होर्डिंग पडल्यानं 7 जण जखमी आणि येत्या रविवारपर्यंत नैऋत्य मोसमी पाऊस अंदमानमध्ये दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.